नमस्कार, मी उमा रायकर। ऐकूया काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदारसंघांमध्ये आज निवडणूक प्रचार संपत आहे। विविध पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूरमध्ये काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी सभा घेतली। कोल्हापूर इथं महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एका सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। पालघर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ हेमंत सवरा यांनी आज सकाळी विरारच्या सुप्रसिद्ध जीवदानी देवी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। सांगली लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी मिरज इथं विकसित भारत @2047 संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या संवादामध्ये डॉक्टर, व्यापारी, उद्योजक सहभागी झाले होते। यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केलं। माढा मतदारसंघातले उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारासाठी गडकरी यांनी टेंभुर्णे इथं सभा घेतली। या टप्प्यात राज्यातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सोलापूर, बारामती, उस्मानाबाद, लातूर, माढा आणि सातारा या 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे। राज्यात 5व्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी काल करण्यात आली। 13 लोकसभा जागांसाठी मतदान होत असून काल या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 397 उमेदवारांचे एकूण 512 अर्ज आले होते। त्यापैकी 301 अर्ज वैध ठरल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे। या टप्प्यात मतदान येत्या 20 मे रोजी होणार आहे। भारतीय जनता पार्टीने आज आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रचारासाठी दिलेली जाहिरात मतांचं ध्रुवीकरण करणारी असल्याची तक्रार काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे। अन्नपदार्थात शिल्लक राहणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषांसंबंधी भारतात अतिशय कठोर कायदे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे। फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI म्हणजेच अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने काही वनस्पती आणि मसाल्यांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांचं प्रमाण अधिक राहण्याला परवानगी दिली असल्याचं वृत्त समाजमाध्यमांवर फिरत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा खुलासा केला आहे। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या भारत नगर परिसरातून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे। पोलिसांनी काल रात्री छापा टाकून दोघांना अटक केली। दोघांकडून 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।